श्री ज्ञानेश्वरी। ज्ञानेश्वरीवर प्रेम करणाऱ्या सर्व भाविकांना नमस्कार। सतरावा अध्याय सुरू आहे। आहाराची लक्षणं काल आपण ऐकली, सुरुवात केली सात्विक आहार, नंतर राजसी आहार। सुंदर दोन श्लोक होते। सात्विक आहाराचं विस्तृत वर्णन, स्निग्ध सुपक्व परिपक्व सुरस आणि आतून बाहेरून सुख नाही तर आनंद देणारा असा आहार सात्विक आहार असतो। राजसी आहार कटू अम्ल उष्ण तीक्ष्ण रुक्ष दक्ष अशी त्याची व्याख्या होती संस्कृतमध्ये, म्हणजे अत्यंत तिखट, अत्यंत आंबट, कडक, राखोडीसारखे ड्राई आणि खूप गरम पदार्थ ज्या लोकांना आवडतात त्यांची वृत्ती हळूहळू तसे पदार्थ खाऊन जवळपास राजसी वृत्ती तयार होते। आजच्या भागात आपण तामसी आहाराबद्दल चर्चा करणार। काल 9वा श्लोक संपताना माऊलींनी सांगितलं, आता तया तामसा आवडे आहारू जैसा तेही सांगो चिळसा जणे तुम्ही। आता तमोगुणी माणसाला जो पसंत असतो तामसी आहार, तो मी तुम्हाला सांगतो त्याची तुम्ही किळस बाळगू नका। तुम्हाला किळस वाटेल पण किळस येऊ देऊ नका, इतका किळसवाना तो भाग असणार आणि तो भाग आज आपण घेऊया। सुरुवात करूया अध्याय 17वा श्लोक 10वा आणि पुढे। पुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकारा श्री पंढरीनाथ महाराज की जय। यातयामं गतरसं पुतिपर्युषितं चयत् उच्छिष्टमपि चामेध्यं भोजनं तामसप्रियं। ज्याला तयार होऊन प्रहराहून अधिक काळ झालेला आहे, म्हणजे जे शीळ आहे थोडक्यात, ज्याच्यामधील रस पूर्ण निघून गेला आहे, दुर्गंधयुक्त आदल्या दिवसाचे उष्टे आणि सदोष असे भोजन तमोवृत्तीच्या लोकांना अत्यंत प्रिय असते। निपजले अन्न तैसे दुपाहरी का येरे दिवसे अती करे तै तामसे घेजे ते नातरी अर्ध उकडिले का निपट करपोनी गेले तैसे खाय चूकले रसा जे येवो जया का थी निष्पत्ती जेथ रसूधरी व्यक्ती ते अन्न ऐसी प्रतीती तामसा नाही ऐसे नी कही विपाये सदन्नावर पडा होये तरी घाणी सुटे तव राहे व्याघ्र जैसा का बहुवे दिवशी ओलांडिले स्वादपणे सांडिले शुष्क अथवा सडले गाभिणे ही हो तेही बाळाचे हातवरी चिवडिले जैसी राडी करी का सवे बैसोनी नारी गोताम बिलकरी। त्याप्रमाणे सकाळचा स्वयंपाक दोन पहारानंतर, म्हणजे सकाळी शिजवलेले अन्न दोन प्रहर किंवा तो दिवस गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी तो तमोगुणी मनुष्य खातो, अथवा अर्धवट शिजलेले किंवा पारच करपून गेलेले, पार जळून गेलेले आणि ज्याच्यामध्ये गोडी आलेली नाही तसेही पदार्थ तमोगुणी खातो, खायचं म्हणून खातो। जे अन्न शिजवून तयार झालेले असते आणि ज्या अन्नामध्ये गोडी चांगली आलेली आहे ते अन्न आहे असा तमोगुणी पुरुषाचा अनुभवच नाही, कारण तो त्याला अन्नच मानत नाही, कारण त्याला मजाच येत नाही। जोपर्यंत ते मळलेली कणिक कुठंतरी ठेवायची, त्याला बुरशी लागू द्यायची, काळी काळी होऊ द्यायची आणि नंतर त्याच्या पोळ्या करायच्या, म्हणजे अशा अन्नाला चांगलं जर अन्न असेल तर त्याला आवडतच नाही. आणि असे असूनही जर कदाचित चांगल्या पक्वान्नाचा त्याला योग आला तर त्या चांगल्या पक्वान्नाला घाण सुटेपर्यंत वाघाप्रमाणे तो थांबून राहतो. जे अन्न तयार होऊन पुष्कळ दिवस झाले आहे, ज्याचा रुचकरपणा सगळा निघून गेला आहे, जे वाळलेले अथवा सडलेले आहे अथवा जे फदफदले असून त्याच्यामध्ये किडे पडलेले आहेत, तसे घाण सुटलेले अन्न तेही मुलाच्या हाताने चिवडून जशी काही राड करतो अथवा बायको बरोबर बसून गोतांबील करतो. गोतांबील म्हणजे बायको पोरांना एकत्रच एका ताटामध्ये चिवडून चिवडून खाणे, पूर्ण परिवारासहित एकाच ताटामध्ये बसणे आणि चिवडून चिवडून खाणे, अशा पद्धतीचं त्याची जेवणाची पद्धत असते. ऐसेनी कष्मळे जय खाय तै तया सुख भोजन ऐसे होय परी येणे ही न धाय पापिया तो मग चमत्कारू देखा निषेधाचा आंबुखा जया का सदोखा कुद्रव्यासी तया अपेयाच्या पाणी अखाध्याच्या भोजनी वाढ विजे उतान्ही तामसे तेणे एवं तामस जेवणारा ऐसे सीमेचू हे वीरा याचे फल दुसरा क्षणी नाही जे जेव्हाची हे अपवित्र शिवे तयाचे वक्त्र तेव्हाची पापा पात्र झाला तो की. अशा घाणेरडेपणाने जेव्हा तो खातो गोतांबील करून बायका पोरांसोबत तो खातो एका ताटामध्ये बसून, तेव्हा त्याला सुखाचे असे भोजन होते, तेव्हाच त्याला सुख प्राप्त होते. परंतु तो पापी एवढ्याने समाधान पावत नाही. मग चमत्कार पहा, ज्या दोषयुक्त वाईट पदार्थांना शास्त्रांनी सांगितलं आहे की हे खाऊ नये असा निषेध केलेला असतो, अशा गोष्टी तो नेमका खातो. त्या पिण्यास अयोग्य अशा पदार्थाच्या पिण्याच्या ठिकाणी, खाण्यास योग्य नाहीत अशा पदार्थाच्या खाण्याच्या ठिकाणी त्या तामशी पुरुषाकडून उत्कटतेची हाव होते आणि हपापल्यासारखा हावीजल्यासारखा तो हाव ठेवून असे पदार्थ खातो. हे वीरा अर्जुना, तमोगुणी जेवणाऱ्याला अशी अशी आवड असते आणि त्याचे फळ दुसऱ्या क्षणी मिळण्यास थांबावे लागत नाही तर त्याच क्षणात ताबडतोब त्याचे फळ मिळते. कारण की त्याचे तोंड जेव्हा या अपवित्र अन्नाला शिवते तेव्हाच्या तेव्हाच तो पापाला पात्र होतो. यावर ते जे जेवी ती जेवी ती वोजन म्हणावी पोट भरती जाणावी यातना ते शिरच्छेदे काय होये कागिरिगता कैसे आहे हे जाणावे काही पाहे परी सहा तूची असे म्हणोनी तामसांना परिणामुगासिनाना न सांगोची गा अर्जुना देवो म्हणे. याशिवाय आणखी तो जे जेवतो ती जेवण्याची रीत म्हणू नये, त्याची जेवण्याची जी पद्धत जी असते ना ती फार विचित्र असते, तर ते जेवण ही पोट भरणारी यातना समजावी. अर्धी पोळी चतकोर पोळी एका घासामध्ये एका सेकंदात सपाट, पाहता पाहता म्हणजे बायको तव्यावरून पोळी काढून त्याच्या ताटात वाढत नाही जोपर्यंत दुसरी पोळी तिकडे शेकायला जाते तोपर्यंत याची पहिली पोळी पोटात जाते. शिरच्छेदाने काय होते अथवा अग्नित प्रवेश केला असता कसे असते या गोष्टींचा प्रत्यक्ष अनुभव का घ्यावा लागतो विचार कर. परंतु तो तमोगुण पुरुष तसले परिणाम सहनच करतो कारण त्याला तसलंच आवडते. म्हणून अर्जुना, तामस अन्नाचा परिणाम वेगळा सांगण्याची काही गरज नाही, कारण तामस अन्न खाण्यात जे दुःख होते तोच त्याचा परिणाम होय असे देव म्हणतात. आता ययावरी आहाराचिया परी यद्यू ही अवधारी त्रिधा असे परीति ही माजी प्रथम सात्विक यज्ञाचे वर्म आई कपासु महिम शिरोमणी। आता यानंतर आहाराप्रमाणेच यज्ञही तीन प्रकारचा आहे हे ऐक। हे चांगल्या सुकृतिवंत अर्जुना, पण आता या तिहीमध्ये जो पहिला सात्विक यज्ञ त्याचे रहस्य मी तुला सांगतो। तर या मागील 8वा 9वा 10वा या तीन श्लोकांमध्ये तीन प्रकारच्या आहाराचे विस्तृत वर्णन माऊलींनी सांगितलेले आहे। आता इथे अतिशयोक्ती करायची गरज नाही। माऊली कुठेही म्हणत नाही की तुम्ही हे खा की ते खाऊ नका, कुठे काहीही म्हटलेलं नाही, हे वर्णन केलं आहे। आणि या वर्णनावरून ज्याला जसं खायचं तसं खा, पण आचारसंहिता जी सांगितलेली आहे ते इथे डिस्क्राईब केलेली आहे। आणि जसा जसा आहार असेल तशी तशी त्याची श्रद्धा आणि तसा तसा त्याची वृत्ती आणि तसं तसं त्याचं भाग्य आणि तशी तशी त्याची आध्यात्मिक प्रगती त्या अन्नावरती अवलंबून असते, एवढं इथे सांगितलेलं आहे। आता आधुनिक आयुर्विज्ञानामध्ये किंवा विज्ञानामध्ये ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या आहेत, पण सायंटिफिक पद्धतीने सांगितल्या आहेत। जेव्हा तिखट पदार्थ आपल्या स्टमकमध्ये जातात तर तिथे असलेल्या एन्झाईम्सला, तिथे असलेल्या डायजेस्टिव्ह सिस्टमला, तोंडातील ज्यावेळी ती तोंडातली लाळ त्या पूर्ण खाद्यपदार्थासोबत एकरूप होते तर त्यावेळी तिथले एन्झाईम्स आणि तिथले मायक्रो ऑर्गॅनिझम्स अन्नाच्या डायजेशनसाठी मदत करतात। आता तुम्ही खाल्लेला पदार्थ मुळातच इतका जास्त हाय पी एचचा किंवा लो पी एचचा किंवा इतका जास्त ॲसिडिक असेल किंवा अल्कलाईन असेल की त्या सगळ्या मायक्रो ऑर्गॅनिझमच्या आणि एन्झाईमच्या ॲक्टिव्हिटीजला पूर्ण ते प्रेस संप्रेस करू टाकतात, आणि त्या ॲक्टिव्हिटीज सप्रेस झाल्यामुळे त्याची डायजेस्टिबिलिटी क्वेश्चनेबल असते। दुसरा, असे पदार्थ ॲक्युमुलेट झाल्यानंतर शरीरामध्ये अनेक गोष्टीचं ॲब्झॉर्प्शन होत असतं, आपल्या शरीरामध्ये शोषून घेतल्या जातात अनेक गोष्टी, त्यातले तत्त्व आणि उरलेले तत्त्व बाहेर फेकल्या जातात, आणि काही तत्त्व जे अनडिझायरेबल असतील ते फिल्ट्रेशन सिस्टमच्या माध्यमातून मग किडनीसारख्या अवयवामध्ये अडकतात। काही पदार्थांमुळे लिव्हर खराब होतात, काही पदार्थांमुळे तुमच्या पोटामध्ये अल्सरसारखे आजार तयार होतात, आणि या सर्वांवर तसाचा तसा आहार आपण घेत गेलो तर त्या प्रॉब्लेम्स मल्टिप्लाय होतात आणि मॅग्निफाई मल्टिप्लाय होऊन शेवटी निरनिराळ्या प्रकारचे आजार होतात। म्हणून आपल्याला वाटेल तसा आपण करावं, इथे कोणासाठी काही आग्रह धरलेला नाही, पण ही एक गोष्ट इथे सांगण्यात आलेली आहे की आहारामुळे वृत्ती कशी होते। आज आपल्या अवतीभोवती असलेले जे लोक असतात, जे मांसाहार करतात, ज्यांचा धर्मामध्येच मांसाहार इनबिल्ट आहे, असे लोक त्यांची वृत्ती, त्यांची वागणूक, त्यांचा व्यवहार, समाजामध्ये त्यांचं वर्तन, ते समाजाला मदत करतात की आणखीन समाजाला डॅमेज करतात, हे आपण पाहतो आहे। हे काही वेगळं वर्णन करायची गरज नाही। थोडक्यात सांगायचं की आहार हा तीन प्रकारचा, आणि तीन प्रकारचा आहार कशाप्रकारे माणसाच्या आध्यात्मिक उत्कर्षाला किंवा आध्यात्मिक अधोपतनाला कारणीभूत होतो त्याबद्दलची माहिती ह्या सुंदर तीन श्लोकांमध्ये आपल्याजवळ आलेली। पुढचा श्लोक 11वा श्लोक, ज्याच्यामध्ये यज्ञाचे तीन प्रकार सांगितलेले आहेत।
फलाकांक्षभिर्यज्ञो विधी दृष्टो न इज्जती यस्तव्यमे वेति मनः समाधाय सात्विकाः।
फळाची आकांक्षा न धरणारा आणि फळाची आकांक्षा न धरून विधीला अनुसरून जो यज्ञ कर्तव्य आहे असे म्हणून केला जातो, फक्त केला जात नाही तर समाधान वृत्तीने केला जातो, समाधानयुक्त मनाने केला जातो, अशा यज्ञाला सात्विक यज्ञ असे म्हणतात। नुसतं लोकाला दाखवासाठी नाही, मी यज्ञ केला मी हवन केलं हे फक्त दाखवासाठी नाही, तर काय कसल्याही प्रकारची मनात आकांक्षा न धरता जे विधी विधान आहे जी पद्धती आहे, श्लोकांची पद्धती सगळी व्यवस्थित वापरून, त्याला अनुसरून, ब्राह्मणांना दान देऊन, असं आपलं कर्तव्य समजून, समाधानयुक्त अंतकरणाने मनाने जो यज्ञ केला जातो त्याला सात्विक यज्ञ असे म्हणतात. तरी एको प्रियोत्तमो वांचोनी वाढोने दी कामो जैसा का मनोधर्मो पतिव्रतेचा नाना सिंधू ते ठाको नि गंगा पुढारा न करीची निगा का आत्मा देखो नि उगावे दुठेला तैसे जे आपुल्या स्वहिती वेचूनिया चित्तवृत्ती नुरवीतीची अहंकृती फळा लागी पातले या झाडाचे मूळ मागुते सरो नेणेची जळ जिराले का केवळ तयाच्याची अंगी तैसे मने देहे दोही यजन निश्चयांच्या ठाई हार पोनी जे काही वांछिती ना. तर ज्याप्रमाणे पतिव्रतेच्या मनामध्ये संकल्प एक नवऱ्याशिवाय इतर ठिकाणी इच्छा वाढूच देत नाही, अथवा समुद्राला मिळाल्यावर गंगा पुढे धाव घेतच नाही, किंवा आत्म्याला पाहून वेद हा स्तब्ध राहतो, त्याप्रमाणे जे लोक आपल्या हिताच्या ठिकाणी चित्तवृत्ती खर्च करून कर्माच्या फळाच्या प्राप्तीविषयी कर्तेपणाचा अहंकार शिल्लक राहू देत नाहीत, झाडाच्या मुळाशी पोचल्यावर मग पाणी जसे मागे सरणे जाणतच नाही तर केवळ त्याच्याच ठिकाणी जिरते, त्याप्रमाणे देह आणि मन या दोहोंनी यज्ञ निश्चयाच्या ठिकाणी गढून जाऊन जे काही अजिबात इच्छितच नाहीत, अजिबात कशाचीही इच्छा न करता यज्ञ करतात.
तीही फळवांछा त्यागी स्वधर्मा वांचुनी विरागी की जे जो यज्ञु सर्वांगी अळंकृतू परियारिसा आपण पे डोळा जैसे घेपे का तळहा तिचे दीपे रत्न पाहिजे नाना उदिते दिवा करे गमावा मार्गुदिठी भरे तैसा वेद निर्धारे देखोनिया तिये कुंडे मंडप वेदी आणी कही संभार समृद्धी ते मेळवणी जैसी विधी आपण केली सकळ अवयव उचिते लेणी पातली जैसी आंगाते तैसे पदार्थ जेथींचे तेथे विनियोगुनी.
फळाची अभिलाषा टाकून आपल्या धर्माविशिवाय इतर बाबींची आसक्ती सोडून सर्व अंगानी परिपूर्ण अशा ज्या यज्ञाचे ते आचरण करतात, परंतु आरशामध्ये जसे आपण आपल्याला डोळ्याकडून पाहिले जाते अथवा अंधारामध्ये तळ हातावर असलेले रत्न जसे दिव्याने पाहावे लागते अथवा सूर्य उगवला असता त्या योगाने आपल्याला जाण्याचा मार्ग जसा दृष्टीच्या आटोक्यात येतो, त्याप्रमाणे वेदाच्या सहाय्याने निश्चित करून ती कुंडे मंडप वेदी आणखीही सर्व साहित्य ते विपुल प्रमाणात जोडून त्याच्यामध्ये कमीपणा नको, भरपूर ते साहित्य जोडून याची जमवाजमव जणू काय शास्त्राने स्वतःच केली आहे अशा प्रकारे जो मनुष्य करतो, म्हणजे यज्ञाचे सर्व साहित्य शास्त्राप्रमाणे बिनचूकपणे जमवितो, अंगावर सर्व अवयवयांच्या ठिकाणी जसे त्या त्या अवयवांना योग्य असे अलंकार घातलेले असावेत त्याप्रमाणे जेथे जो पदार्थ पाहिजे तेथे बरोबर तो पदार्थ ठेवलेला असतो.
काय वानू बहुती बोली जैसी सर्वाभरणी भरली जे यज्ञविद्याची रूपा आली यजनमिषे तैसा सांगो पांगू निपजे जो यागू नुठवुनिया लागू महत्वाचा प्रतिपाळू तरी पाटाचा झाडी की जे तुळशीचा परी फळा फुला छाईचा आश्रयो नाही किंबहुना फळाशे वीण ऐसिया निगुती यज्ञ निर्माण हो यतो या गुजाण सात्विक उगा।
फार शब्दांनी काय वर्णन करू, जसे काही सर्व अलंकार घातलेली अशी यज्ञ विद्याच त्या यज्ञाच्या निमित्ताने प्रत्यक्ष मूर्तिमंत झाली आहे असा तो यज्ञ शोभून दिसतो। त्याप्रमाणे अंगे आणि उपांगे या सहित मोठेपणाच्या संबंधामध्ये डोके वर काढू न देता तो यज्ञ केला जातो। कसल्याच प्रकारचा अभिमान न बाळगता तो यज्ञ केला जातो। तुळशीच्या झाडाचे तर उत्तम प्रकारचे संरक्षण करावे, परंतु त्या संरक्षण करण्यामध्ये फळांचा फुलांचा अथवा छायेचा अजिबात हेतू संबंध नसावा। अर्जुना, फार काय सांगावे, फळाच्या आशेशिवाय अशा युक्तीने जो यज्ञ केला जातो त्या यज्ञाला सात्विक यज्ञ असे नाव आहे असे समज। आज 11वा श्लोक संपवून आपण इथेच थांबूया। उद्या 12व्या श्लोकापासून निरूपण पुढे नेऊ, ज्याच्यामध्ये राजसी यज्ञ आणि तामसी यज्ञ याची विस्तृत माहिती देण्यात येईल।
पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री पंढरीनाथ।